तिन्ही लोकात मिळवून स्थान, सती वृंदाती ठरली महान, तिन्ही लोकात मिळवून स्थान, सती वृंदाती ठरली महान। मधुभाषणी कूळ शिलवान, आई बापाचा जीव की प्राण, करती कौतुक तिचे आनंदान, सुवर्ण योग सुमंगल ते स्नान, सागर पुत्रा सवे मिलन छान, मंगलमय जीवनाचा आला क्षण, एक दूजा मधी ते झाले विलीन, मधी ते झाले विलीन, तिने अर्पियले पंच प्राण, सती वृंदाती ठरली महान, तिने अर्पियले पंच प्राण, सती वृंदाती ठरली महान। परमेश्वर मानूनी आणि नारीच कर्तव्य जाणूनी, लीन झाली जालंधराचरणी, जपू लागली त्याला अंतकरणी, आकाश पाताळ धरणी वरती तुळशी वृंदाची पसरू लागली कीर्ती, सती महिमा सती महिमा ऐकून देव घाबरले, महाविष्णूस जाऊनी ते वदले, सागर पुत्र झाला बलवान, सागर पुत्र झाला बलवान, सती वृंदाती ठरली महान, सागर पुत्र झाला बलवान, सती वृंदाती ठरली महान। मग त्यांनी पुढली ऐकावी घटना पुढे घडलेली, विष्णूला होती वृंदाची माया जडलेली, त्वरित सतीच्या घरी पाऊले वळले, सागर सुताच्या रूपेने श्रीहरी गेले, वृंदा वाटले जालंधर आला सामोरी, एक रूप होता भ्रष्ट झाली सत्वरी, एक रूप होता भ्रष्ट झाली सत्वरी, गेली होती विसरून देहभान, गेली होती विसरून देहभान, सती वृंदाती ठरली महान, गेली होती विसरून देह भान सती वृंदा ती ठरली महान भगवंताची सती त्वामुळे वाट मिळाली मुक्तीची कथा ही तुळशी वृंदाच्या महाभक्तीची त्या नलिनचे भक्ती मैली खाण त्या नलिनचे भक्ती मैली खाण सती वृंदाची ठरली महान त्या नलिनचे भक्ती मैली खाण वृंदा ती ठरली महान कात मिळवून स्थान सती वृंदा ती ठरली महान
तिन्ही लोकात मिळवून स्थान सती वृंदा